मसुखा वबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि हरि। अपन जवळपास तीन आठवड्यांनी जवळपास नव्हे तीन आठवड्यांनी आपण इथं एकत्र आलो। मागच्या रविवारी मी नागपूरमध्ये होतो आणि त्याच्या मागच्या रविवारी अचानक मी प्रवचन रद्द केलं। असं असल्यामुळं त्याच्या आधीचं प्रवचन झालं तर ते तीन आठवड्यापूर्वी झालेलं होतं। खरं म्हणजे अशा प्रकारे अचानक आपल्याला कल्पना न देता प्रवचन न करणं माझ्या स्वभावात नाही, तरी देखील त्या दिवशी तसं करायला लागलं, प्रकृतीमुळं करायला लागलं। त्याच्या पुढं मला नागपूरला जायचं होतं दोन तीन दिवसात आणि नागपूरला फार एक प्रकारे शिबिराचा असा हेक्टिक कार्यक्रम होता। असं असल्यामुळं मी प्रवचन न करण्याचा निर्णय तेव्हा घेतला। तीन आठवड्यापूर्वी आपण 13व्या अध्यायातला आचार्योपासनम हा विषय पूर्ण केलेला होता। पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे जे नवविधा भक्तीतले भक्ती प्रकार आहेत ते ज्ञानेश्वरीमध्ये कुठं कुठं आलेले आहेत असं आपण पाहतो आहोत। आपण सरळ पाहत नाही आहोत कारण ज्ञानेश्वरीमध्ये सरळ याचं निरूपण किंवा विवरण केलेलं नाहीये। तर भगवद्गीता सांगण्याच्या ओघामध्ये या भक्ती प्रकारांचा जिथं जिथं उल्लेख आलेला आहे असे भाग आपण शोधून पाहतो आहोत। भक्तीबाबत भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये कुठेही या क्रमाने भक्ती सांगितलेली नाहीये। असं असल्यामुळं ज्ञानेश्वरीतही तसे सरळ क्रमाने आलेले नाहीयेत। श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन असं भगवंतांनीच निवेदन निरूपण केलेलं नाहीये। भगवंतांनी जी भक्ती म्हणून सांगितली तर ती भक्ती आपण काही काळापूर्वी पाहिली। माझ्या कल्पनेप्रमाणे त्याला देखील आता चार वर्ष होऊन गेली। चार वर्षापूर्वी गीतोक्त भक्ती काय आहे ते आपण पाहिलं। भगवद्गीता भक्ती ज्याला म्हणतात तो जीवनाचा सर्वात विकसित किंवा उत्क्रांत असा प्रकार आहे। ज्ञान विचार ज्यांनी अंगी मुरवलेला आहे किंवा मुरवण्याचा जो अभ्यास करतो आहे हा ज्ञान विचार म्हणजे आपण आत्मरूप आहोत हा ज्ञान विचार अंतर्यामी ज्यांनी पक्का सुदृढ धरलेला आहे आणि जो कर्म करतो आहे अहंता टाकून ममता टाकून जो कर्माला प्रवृत्त झालेला आहे भगवत अर्पण बुद्धीने जो कर्म करतो आहे, फलाशा टाकून आणि ममत्व टाकून, पण ही फलाशा ममत्व टाकण्यासाठी आणि भगवत अर्पण बुद्धी जमण्यासाठी म्हणून तशी केवळ इच्छा असली तरी देखील कठीण जात असल्यामुळं त्याची पूर्वतयारी म्हणून जो ध्यानाला देखील बसतो आहे. भगवद्गीतेमध्ये कसा विषय पुढे आला ते मी तुम्हाला सांगतो आहे. जो ध्यानाला बसतो आहे आणि ध्यान करून जो देहबुद्धीपासून वेगळा होतो आहे आणि आत्म्याशी तदाकार होतो आहे, अशा रीतीने देहबुद्धीपासून वेगळा झाल्यामुळे जो कर्मापासून आणि कर्मफळापासून वेगळा होऊ शकतो आणि त्याला कर्मयोग आचरता येतो, तसंच सर्वत्र व्यापून असलेलं जे परमात्म तत्व आहे ते आत्मोपम्य ज्ञानाने तो समजून घेतो आहे. ज्ञान विज्ञान ज्याला समजलेला आहे असा आता व्याख्या लांबत चालली भक्तीची. आणि एवढं केल्यानंतर या ज्ञान विज्ञानाचाच अंतर्गत सर्वत्र भरून राहिलेल्या परमेश्वराची जो अवहेलना करत नाही, श्रद्धा प्रेमानी सर्वांच्या अंतर्यामी त्याला पाहण्याचाच अभ्यास करतो आणि त्याची सेवा करतो. नववा अध्याय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. देवाला तर, शंकराच्या पिंडीला तर पत्र पुष्प फल तोय पाणी कोणी अर्पण करेल, पण मनुष्याला अवजानंती माम मूढा मानुषीं तनुमाश्रितम, मानुषी तनु धारण केलेल्या पण ज्याच्या आत चैतन्य आहे परमेश्वर आहे अशाची जो अवगणना करत नाही, अवहेलना करत नाही, ही अवहेलना सातत्याने चालू आहे. मनुष्याची मनुष्याकडून होणारी अवहेलना, जशी सून सासूची, सासू सुनेची, जे वरिष्ठ आहेत ते कनिष्ठांची, समाजात जे वेगवेगळे विभाग आहेत तशा प्रकारे एका विभागाकडून दुसऱ्या विभागाची अशी अवहेलना सतत चालू आहे. जो परमात्मा प्राप्ती करू इच्छितो असा अशा प्रकारची अवगणना न करता मानुषी तनु धारण केलेल्या पण आत चैतन्य असणाऱ्या अशा परमात्म्याची अवगणना न करता उलट पत्र पुष्प फल तोय या प्रकारे त्याची सेवा करतो, श्रद्धा प्रेमाने युक्त राहून परत जो सेवा करतो तो भगवद्गीतेचा भक्त आहे. आणि अशा प्रकारचा विषय आपण 4-5 वर्षांपूर्वी पाहिलेला होता. तुम्हाला स्मरण करून देतो, भगवद्गीतेने भक्त म्हणून अशी कुठली वेगळी कॅटेगरी न सांगता हे सर्वात उंच असं जीवन भक्त म्हणून सांगितलं आणि त्याचं नंतर 12 अध्यायामध्ये वर्णन देखील केलं. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते. असा जो भक्त आहे तेषाम अहम समुद्धरता असं भगवंत म्हणाले. म्हणजे भक्ती याचा अर्थ माळ घालणे, टिळा लावणे, फक्त नामस्मरण करणे, फक्त तीर्थयात्रा करणे, फक्त पूजा करणे अशा प्रकारचा कुठलाही अर्थ भगवंतांनी केला नाही. तरी देखील रूढ अर्थ तसा असल्यामुळे आपण भगवद्गीतेमध्ये तशा अंगाने कुठं कुठं भक्ती आलेली आहे रूढ अर्थाने आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं निरूपण कसं केलेलं आहे हे पाहिलं. पण मला असं लक्षात येतं की एक दोन श्लोक जर सोडले भगवद्गीतेमध्येच मूळ असलेले, तर श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम या प्रकाराने भक्ती भगवद्गीतेत मुळातच आलेली नाहीये. ते दोन श्लोक कोणते? तत् विद्धी ते जर जाणून घ्यायचं असेल तर प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सद्गुरूंना प्रणिपात करावा, त्यांना परिप्रश्न विचारावेत आणि त्यांची सेवा करावी. उपदेशंति ते ज्ञानम, असं झाल्यानंतर ते प्रसन्न होऊन ज्ञानाचा उपदेश करतील. ज्ञानी नहा तत्वदर्शी नहा असे सद्गुरू प्रसन्न होतील. तिथं त्यांनी प्रणिपात सांगितला. त्यांना जिज्ञासेनी स्वतःच्या कल्याणाकरता आणि प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येईल ते आचरण्याच्या भूमिकेतून विचारलेले प्रश्न म्हणजे परिप्रश्न, त्यांना प्रश्न देखील विचारावेत ज्ञानाच्या लालसेनी जिज्ञासेनी, आणि त्यांची सेवा करावी असं सांगितलं. हे जर सोडलं, अजून एक श्लोक त्याच अध्यायात आला. कोणता अध्याय तो? चौथा. चौथा अध्याय, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति, असं भगवंत म्हणाले. हे जर श्लोक सोडले तर एकूण भगवद्गीतेचाच निरूपणाचा थाट हा अनन्य भक्तीचाच आहे. अलीकडची भक्ती भगवंत भगवद्गीतेतच सांगत नाही, ज्ञानेश्वर महाराज तर नाहीच नाही, कुठंच नाही. तरीही अजून एका ठिकाणी पर्यायाने ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनीही तशा प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. शारीर तप सांगत असताना देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम हे शारीर तप म्हणून सांगितलं आणि ते आपण नंतर पाहणार आहोत. आज जे आपण पाहणार आहोत ते सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंत्यश्च माम भक्त्या. आता नमस्यंत्यश्च माम भक्त्या हा शब्द आल्यामुळे आपण नमस्कार भक्ती या अंगाने केवळ पाहणार आहोत इतकंच. पण ही जी नमस्कार भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे ती नमस्कार भक्ती ही साधन भक्ती नाहीच आहे. ज्याला ज्ञान झालेलं आहे तो कशा रीतीने नमस्कार करतो असं वर्णन तिथं आहे. भगवंतांनीच तसं केलेलं आहे. आणि आचार्योपासनमध्ये इतके दिवस आपण जे पाहत होतो, जो गुरुभक्त आहे तो गुरुभक्त कशा रीतीने भक्ती करतो सद्गुरूंची, हेही ज्ञानाची लक्षणं सांगताना आलेलं आहे. म्हणजे कुठेही साधन भक्ती म्हणून आलेलं नाहीये. जवळपास ही जी ज्ञानाची लक्षणं आहेत ती साधकांनी ज्ञान होण्याकरता म्हणून आचरायची आहेत असाही साधकाला उपयोगी श्लेष काढून या ज्ञान लक्षणांकडे पाहता येतं. कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. तो कशी भक्ती करतो हे सांगितलं. आता गुरुभक्त होण्यासाठी या प्रकारची भक्ती करावी अशी साधना देखील त्याच्यातून निष्पन्न होतेच आणि त्याच बुद्धीने याही श्लोकाकडे पाहायला लागतं. कारण या श्लोकाची जी सुरुवात आहे ती सुरुवात मी नमनाला थोडस घड्यापेक्षाही जास्त तेल घालणार आहे. तुम्हाला नीट समजण्यासाठी मी हे करणार आहे. या श्लोकाची जी सुरुवात आहे ती सुरुवातच महात्मे कसे भसतात अशी आलेली आहे. जे या श्लोकाच्या आधीचा जो श्लोक आहे तिथून या भजनाचं अधिकरण चालू झालेलं आहे आणि ते महात्मे कशा रीतीने भसतात हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता भजंती अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. महात्मे दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे हे भसतात. पण कसे भसतात? अनन्य मनसा. अनन्य मनस होऊनच ते भसतात असं स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंतापेक्षा किंवा परमात्म्यापेक्षा मी अन्य वेगळा मुळीच नाही अशा प्रकारची भावना भाव बोध श्रद्धा विश्वास प्रचिती काहीही म्हणा पण तशा प्रकारे अंतःकरणात धरूनच ते भसतात. ते भसतात हे खरं आहे पण आपण एकरूप आहोत असा भाव धरूनच बसतात असं ते म्हणतात. भजंती अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, सर्व भूत मात्रांचा आदि अव्यय अशा मला जाणतात, माझ्याशी अनन्य होतात आणि भसतात असं भगवंत म्हणतात. हे विशेष शब्द आहेत, याचं निरूपण मी आता करणार नाहीये या श्लोकाचं, कारण ही तशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे आणि ज्याचं निवेदन करणार आहे ते नमस्यंत्यश्रमाम भक्त्या, हे ही खरं आत्मनिवेदन भक्तीमध्येच येतं. अलीकडचं ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी काही भक्ती या प्रकारात सांगितलेलं नाही, मी आधी सांगितलेले दोन श्लोक सोडून, पण तरी आपण पाहणार आहोत. त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्य युक्ता उपासते. असं हे अनन्य मनस होऊन भजणारे आणि दैवी प्रकृतीचा आश्रय करून मला भजणारे, माझं स्वरूप जाणून भजणारे, त्यांना भगवंतांनी महात्मा अशी संज्ञा दिलेली आहे. हे महात्मे भजन कसं करतात? ते आहेत महात्मे, अनन्य झालेले आहेत, पण कृतीच्या अंगाने त्यांचा देह भजन कसं करतो हे पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि ते सांगताना ते म्हणतात की सततम कीर्तयंतो माम, ते माझं सतत कीर्तन करतात. हा ही सततम कीर्तयंतो माम एवढा आणि त्याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण कीर्तन भक्तीच्या अंतर्गत पाहिलेल्या आहेत. यतंतश्च दृढव्रता, हा ते स्वतःला आवरून घेतात. यत म्हणजे आवरून घेणे आणि दृढव्रतानी आपल्या स्वतःला आवरून घेतात. हे दृढव्रत त्याचं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यान करतात असं केलेलं आहे. आत्मसंयमन करतात आणि ध्यानाला बसतात. नमस्यंत्यश्च माम भक्त्या, आणि भक्तीनी मला, मोठ्या भक्तीच्या योगाने मला नमस्कार करतात. नित्य युक्ता, ते नेहमीच माझ्याशी युक्त असतात, म्हणजे सकाळी युक्तच असतात, दुपारी संध्याकाळी युक्त असतात, रात्री युक्त असतात, दिवसात सर्व काळ माझ्याशी ते युक्त असतात. युक्त असतात म्हणजे माझ्याशी एकरूपच असतात. सर्व ऋतूंमध्ये एकरूप असतात आणि सर्व जीवनभर एकरूप असतात आणि एवढं करून ते उपासना करतात. ते मला नमस्कार करतात, ते माझं कीर्तन करतात. यतंतश्च दृढव्रता, हा या भावनेने माझ्याशी एकरूपता पावतात. असे हे एकरूपता पावणारे, मला अनन्य भावानी भजणारे, सर्व भूतमात्रांचा आदि मी आहे असं जाणून मला भजणारे, मी अव्ययी आहे असं मला जाणणारे, अर्थात मी कसा आहे हे माहीत पाहिजे, म्हणजे परमात्मा कसा आहे हे माहीत पाहिजे. म्हणून हा नववा अध्याय हा अति अति महत्वाचा असा अध्याय. या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्या स्वरूपाचं वर्णन तर केलेलं आहेच आणि आपण अतिशय थोड्या वेळामध्ये ते पाहणार देखील आहोत. या अध्यायाची सुरुवात फार सुंदर अशी भगवंतांनी राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम, ही राजविद्या आहे, म्हणजे फार मोठ्या लोकांना माहीत असणारी अशी विद्या आहे. राजगुह्य आहे म्हणजे परमगुह्य आहे, हे फार पवित्र आहे. पवित्रम इदम उत्तमम, सर्वात उत्तम अशी ही विद्या आहे असं म्हणून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षामि अनसूयवे, हे फार गुह्यतम अशी गोष्ट मी तुला सांगतो, म्हणजे जी गुप्त आहे त्याच्यात देखील गुप्त असणारी। याचं कारण तू निर्मत्सरी आहेस, असूया तुझ्या ठिकाणी नाही, म्हणून मी तुला हे सांगतो आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। म्हणजे श्रोता हा निर्मत्सरी पाहिजे आणि असूया विरहित पाहिजे, अशा प्रकारचा एक संदेश भगवद्गीतेच्या श्रोत्यांना देखील आपोआपच मिळतो। अर्जुनाला जसं भगवंत म्हणतात तसं आपल्या ठिकाणी हा गुण असायला हवा। ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, अशुभापासून तू हे जाणल्यामुळे मुक्त होशील। आणि मग राजविद्या राजगुह्यम असं या ज्ञान विज्ञान सहित जे गुह्यतम शास्त्र सांगणार आहेत त्याची स्तुती भगवंतांनी केलेली आहे। आणि जे अश्रद्ध असे लोक आहेत ते मात्र हे न जाणता जन्म आणि मृत्यू याच्या गटांगळ्या खात राहतात असंही भगवंतांनी सांगितलेलं आहे। आणि भगवंतांनी आपल्या स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली, ज्याच्याशी एकरूप व्हायचं तो कसा आहे हे तर कळलं पाहिजे म्हणून मी हे सांगतोय, थोडक्यात सांगतोय। एरवी सहा सहा महिने निरूपण करण्याचे हे श्लोक आहेतच, हे जे एकूण चार पाच श्लोक आहेत ते श्लोक फार मोठे। भगवंत असं म्हणतात की जो मी आहे तो मी, नवव्या अध्यायापर्यंत जो मी लक्षात आलेला आहे म्हणजे परमात्मा भगवंतांच्या कथनावरून तो प्रतीतीने ध्यानात लक्षात आलेला आहे, तोच सर्वत्र आहे अशा रीतीने सातव्या अध्यायात समजलेला आहे। आत्मज्ञानाची जगताच्या ज्ञानाशी सांगड घातलेली आहे असा मी सर्व विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे। मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त मूर्तीन असा अव्यक्त स्वरूपाचा असा मी सर्व जगामध्ये भरून राहिलेला आहे। याचा अर्थ आपल्यामध्ये देखील बर का, आपल्याला वगळून हे ऐकायचं नाही आणि आपल्या स्वतःला वगळून हे सांगायचं नाही। अव्यक्त रूपाने परमात्मा आपल्या सर्वांमध्ये आणि या जगतामध्ये जे दृश्य जगत आहे त्या जगतामध्ये भरून राहिलेला आहे। मत स्थानी सर्व भूतानी, आणि सर्व भूत मात्र हे जणू समजणार नाही म्हणून भगवंत परत सांगतात की सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी आहेत। परत एकदा आपल्याला दिलासा, आपण परमात्म्याच्या ठिकाणी आहोत। मत स्थानी माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत, जन्मतानाही माझ्या ठिकाणी आहेत, वर्तन करतानाही माझ्या ठिकाणी आहेत, आणि मृत्यूच्या वेळेलाही माझ्या ठिकाणीच आहेत, आणि मृत्यूनंतर देखील माझ्या ठिकाणीच आहेत असा त्याचा अर्थ आहे। मरणाला मरणाची भीती घालवणारा, जगत असताना देखील परमात्म्यामध्ये आहोत असं सांगणारा। मत स्थानी सर्व भूतानी, आणि आपलाच आपल्या सकट सर्व भूत मात्र परमात्म्यामध्येच तत्वतः कायम आहेत। नचाहम तेषु अवस्थितः, मात्र त्यांच्या ठिकाणी मी नाही असे जरा कोड्यात टाकणारे असे शब्द भगवंतांनी वापरलेत। आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळं समजणाऱ्या अशा या भूतमात्रांच्या ठिकाणी मी त्यांच्या अंतर्यामी आहे असा भाव नसल्यामुळं त्यांच्या ठिकाणी मात्र मी नाहीये। जेव्हा मी माझ्या स्वतःला असा एवं गुणविशिष्ट देह धारण करणारा नामरूपात्मक असा वेगळा समजतो तेव्हा मी माझ्यातच परमात्मा आहे असं समजत नाही, तर मी या नावाचा या रूपाचा या कुळाचा असं मला समजत असल्यामुळं असं वेगळे समजणाऱ्यांच्या ठिकाणी त्यांच्या पक्षी मी नाहीच आहे। त्यांच्या आत व्यापक वस्तुस्थितीने खरं म्हणजे सर्वत्र मी आहे असं भगवंत सांगतात। मत स्थानी सर्व भूतानी, माझ्या ठिकाणी खरं म्हणजे हे सर्वजण आहेत ज्ञानदृष्टीने पाहिलं तर, पण अज्ञानदृष्टीने पाहणाऱ्या यांच्या पक्षी मात्र मी यांच्या ठिकाणी मुळीच नाहीये। नचाहम तेष्ववस्थितः, पुढे भगवंत असं म्हणतात की नच मत्स्थानी भूतानी, आणि माझ्या ठिकाणी ही भूतमात्र वगैरे मुळीच नाहीयेत, कारण भूतमात्र या नावाचा वेगळा पदार्थ माझ्या ठिकाणी नाहीच आहे। जर माझ्या ठिकाणी असतील तर मीच म्हणून असतील, असा हा माझा ऐश्वर्य युक्त योग पहा, पश्चमे योगमैश्वरम, ऐश्वर्य योग माझा असा भरून राहिलेला आहे, तो तू पहा। आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे सर्व मी म्हणोनी, सर्वत्र मीच भरून राहिलेला आहे तर सर्व भूत मात्र माझ्यात आहेत हे तरी कसं। हे सांगितल्यानंतर भगवंतांनी जसा सर्वत्र विचरणारा महानत्वाने विचरणारा असा वायू, जसा आकाशामध्येच असतो, आकाशाच्या बाहेर वायू जाऊ शकत नाही, तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इति उपधारयत, त्याप्रमाणे सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणीच आहेत, माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीत, आणि भूत मात्र या नावाचा वेगळा पदार्थ देखील नाही असं भगवंत सांगतात। ही सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणीच आहेत, आणि जेव्हा कल्पक्षय होतो तेव्हा माझ्या ठिकाणी लीन होतात, आणि कल्पाचा आदी होतो, विश्वाची निर्मिती होते, तेव्हा माझ्यापासूनच हे निर्माण होतात, जे वेगळेपणाने होतात असं भासतं, पण खरं म्हणजे मीच आहे अशी ही सगळी भूत मात्र। अशी ही प्रकृती माझी स्वाधीन करून मी परत परत सर्व जगत निर्माण करतो, आणि हे भूत ग्राम देखील प्रकृतीला अवश्य होऊन परत परत वर्तन करत राहतात, अज्ञानाने वर्तन करत असतात। ही जी भूत मात्र विविध प्रकारची कर्म करतात, त्या कर्मांनी मी बद्ध होत नाही, त्यांच्या अंतर्यामी जरी मी असलो तरी मी बद्ध होत नाही। माझ्या अंतर्यामी परमात्मा आहे खरा, पण मी जी बरी वाईट कर्म करीन त्यामुळं परमात्मा बद्ध होत नसून माझ्या अंतर्यामी असणारा परमात्माच, पण जीव रूपाला आलेला, तो बद्ध होतो, आणि तो परत परत जन्म मृत्यू असं करत बसतो। मला बद्धता नाही, मी सर्वांच्या अंतर्यामी असलो तरी तत्वत मी नित्य मुक्तच आहे। त्यांच्या ठिकाणी अत्यंत उदासीनाप्रमाणे मी राहतो, आणि सर्व कर्म ते करत राहतात, त्याची फळं ते भोगत राहतात। माझ्या अध्यक्षतेखाली सर्व कर्म तत्वत घडतात चराचराची। अशा प्रकारे माझं जे स्वरूप आहे ते स्वरूप मूढ लोक जाणत नाहीत। माझा जो परभाव आहे प्रकृतीच्या पलीकडचा, हा पर असलेला भाव त्यांना समजत नाही, आणि मी सर्व भूतमात्रांच्या मध्ये असणारा पण महान ईश्वरत्वाने असणारा, त्याच्याबद्दल ते काहीही जाणत नाहीत, कारण ते देहालाच मी असं समजतात। मानुषीन तनुमाश्रिताः, असे मूढ मला जाणत नाहीत, माझा परम भाव त्यांना समजत नाही, असं असल्यामुळे त्यांची सगळी भजनं व्यर्थ जातात। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः, त्यामुळे असा देह मी असं समजणाऱ्या सर्वांच्या आशा व्यर्थ असतात। मोघ म्हणजे व्यर्थ, क्षणिक, ज्याला फार जीवित नाही अशा आशा ते धरतात। आपल्या सगळ्या आशा कमी जीवित असणाऱ्या आशा आहेत। घर असावं ते कधी ना कधीतरी पडणार आहे किंवा आपण जाणार आहोत, या आशा अशा प्रकारे अमोघ नाहीयेत, फार अल्प अशा आशा आहेत। मुलगा व्हावा, होईल, जाणार आहे कधीतरी, म्हणजे अमोघ अशी कोणतीच आशा आपल्या ठिकाणी नाही. मुलीचं लग्न व्हावं होणार आहे, मुलाचं लग्न व्हावं होणार आहे, त्यांना मुलं व्हावीत होणार आहेत, पण या आशा मुळातच अमोघ नाहीयेत. मुलीला काहीतरी होणार आहे, जावयाला काहीतरी होणार आहे, क्रमानी तरी होणार आहे, सृष्टीक्रमानी. या कुठलीही अमोघ आशा नाहीत, पण ते धरतात. आणि आशा आशा धरणारे त्यांची कर्म व्यर्थ, आशांप्रमाणेच कर्म, त्यामुळे कर्म व्यर्थ, त्यांचं ज्ञान व्यर्थ. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेत सहा, ते विचलित झालेले असतात आत्म्यापासून ज्ञानापासून. राक्षसीम आसुरीम चैव, एकदम कडक शब्द भगवंतांचे बाहेर आले. राक्षसी आसुरी प्रकृतीच्या ठिकाणीच गुंतून राहिलेल्या अशा सर्व प्रकारच्या आशा कर्म ज्ञान त्यांचं राहतं. कोणाचं? मगाशी वर्णन केलेलं जे माझं स्वरूप आहे, अशा स्वरूपाला न जाणणाऱ्यांचं सर्व अर्थात याच प्रकारचं असतं. किंबहुना तयांची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे. अगदी शास्त्र जरी यांच्या हातात पडलं तरी लहान बाळाच्या हातात मुलाच्या हातात जसं शस्त्र द्यावं. तुमच्या चार वर्षाच्या मुलाच्या हातात तुम्हाला लायसन्स आहे पिस्तूल बाळगायचं आणि ते पिस्तूल भरलेलं लोडेड पिस्तूल त्याच्या हातात यावं आणि तुम्ही घाबरून जावं. आता हा काय करतोय, दाबतोय की काय? यांच्या हातात जरी शास्त्र आली तरी भयानक गोष्ट होऊन जाते. यांच्या हातात कुठलीही गोष्ट सरळ राहत नाही, कारण यांना ज्ञानच नसतं. किंबहुना तयांची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे का अशौचा मंत्रे बीजे कथली. जो शुचिर्भूत नाही त्याला मंत्र बीज जसं सांगावं तो त्याचा गैरवापरच करणार. तशा प्रकारे यांचं ज्ञान यांची कर्म आहेत असं सांगितल्यावर मग महात्मे कसे भसतात हे सांगितलं. म्हणून मी म्हटलं की भरपूर तेल मी नमनालाच घालतोय, पण तुम्हाला विषय समजण्यासाठी ते आवश्यक आहे. महात्म्यांचं मात्र असं नसतं, असं भगवंत म्हणतायत. महात्मानस तू, तू म्हणजे परंतु. हे झालं आसुरी संपत्ती ज्यांनी धारण केलेली आहे त्यांचं हे झालं, पण महात्मे मात्र तसे नसतात. असं म्हणून ते जे अंतिम ज्ञान आहे आधी सांगितलेलं ते महात्मे कसं वागवतात आणि त्या ज्ञानाबरोबर खेळतात हे आता सांगतायत. दैवीं प्रकृती माश्रिता महात्मानस्तु माम पार्थ भजंती अनन्य मनसा. मगाशी सांगितलेल्या परमात्म स्वरूपाशी अनन्य होऊनच ते भजतात. म्हणून भगवद्गीता ही साधन भक्ती सांगतच नाहीये. जवळपास अनन्य होतात आणिच भजतात. भजंती अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिम, सर्व भूतमात्रांचा आदी मी आहे, माझ्या आदी कोणीही नाही, मी अनादी आहे, मी अव्यय आहे आणि सर्व भूतमात्र माझ्यापासून झालेली आहेत. अर्थात आपणही भगवंतापासून झालेले आहोत. अशा अव्यय आणि अनादी भगवंताला जाणून हे महात्मे भजतात असं महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि या महात्म्यांचं वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की हे दैवी प्रकृतीने आश्रित असतात. आसुरी संपत्ती यांच्या ठिकाणी नसते. मी मगाशी म्हटलं की अजून एका ठिकाणी या साधन भक्तीचं वर्णन केलेलं आहे. तो श्लोक म्हणजे देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, नंतर आपण घेणार आहोत असं मी म्हणलं. सतराव्या अध्यायानंतर अशा करता की दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती काय आहेत हे इथं सांगितलं नाही भगवंतांनी. कथनाच्या ओघात शक्य नव्हतं. दैवी म्हणल्यावर दैवी जर सांगायला लागले तर कथनाचा ओघ बिघडेल. म्हणून परिशिष्ट म्हणून 16व्या अध्यायात दैवी प्रकृती सांगितली आणि आसुरी प्रकृती सांगितली. इथं खुलासा होत नाही दैवी प्रकृती म्हणजे काय, त्याचा खुलासा तिथं होतो. कोणकोणते गुण असतात त्याच्या ठिकाणी आणि आसुरी संपत्ती म्हणजे कोणकोणते गुण असतात. पण एवढं मात्र जरूर सांगितलं की हे दैवी प्रकृतीचे जे पुरुष आहेत ते मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना अव्यक्त मूर्तीन राहुनी हे सर्व जगत व्यापलेलं आहे अशा मला जाणतात आणि भसतात. जयांचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी त्यांचा चोख अशा मनामध्ये क्षेत्र संन्यासी होऊन मी राहतो. मी त्यांच्या मनातून कधी जातच नाही. क्षेत्र संन्यासी याचा अर्थ संन्याशांचा असा प्रकार जे एक क्षेत्र निवडतात आणि त्या क्षेत्राच्या सीमा ओलांडून त्यांचं जीवनाचा अंत होईपर्यंत बाहेरच पडत नाहीत. जसे नृसिंह सरस्वती महाराज हे आळंदीला आले आणि क्षेत्र संन्यासी होऊन राहिले, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की संन्यासी जरी असलो तरी देखील काही ठिकाणी ही विशेषच असतात. तसं आळंदी हे विशेष ठिकाण आहे, इथं ज्ञानेश्वर महाराजांची वस्ती आहे म्हणून ते तिथं राहिले, क्षेत्र संन्यासी होऊन राहिले. तसं भगवंत म्हणतात की मी क्षेत्र संन्यासी होतो आणि त्यांच्या मनामध्ये राहतो. म्हणजे या भक्ताचा केवढा महिमा भगवंतांनी आपल्या मुखांनी सांगितला, कारण त्यांचं मन चोख असतं, ते मला जाणणारे असतात. त्यामुळे मी क्षेत्र संन्यासी म्हणजे त्यांच्या मनातून मी कुठं बाहेर कधी जातच नाही. जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा, निजलेले असताना देखील वैराग्य त्यांची उपासना करत असतं. पण या श्लोकावरही आपण निरूपण करणार नाही आहोत. नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्य युक्ता उपासते, ते नमस्कार करतात. म्हणजे यांची जी आता यांचा जो भक्ती प्रकार आहे, प्रथम त्यांचं ते कसे असतात ते सांगितलं, ते महात्म्य असतात, दैवी प्रकृतीच्या आश्रयाला आलेले असे महात्म्य असतात. ते भसतात पण अनन्य होऊन भसतात, ते भसतात पण अव्यय अशा मला जाणून ते भसतात. ते भजत नाहीत असं नाहीत, ते भसताना दिसतात. ज्याला ज्ञान झालेलं आहे तोही भसतो, तोही नामस्मरण करतो, तोही पूजा करतो, तो भसतो. पण मी त्यांच्या ठिकाणी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो इतकं ज्ञान त्यांच्या ठिकाणी परिपूर्ण परिपक्व सदा सर्व काळ असतं आणि ते भसतात असं ज्ञानेश्वर महाराज भगवंत म्हणतायत. अशा या भजक जो आहे दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला त्याच्या भजनाचे प्रकार सांगतात. तो सतत कीर्तन करत असतो. सततम कीर्तयन तो माम, माझं कीर्तन करतो. अव्यक्त सर्वत्र भरून राहिलेल्या आपल्या सकट अशा भगवंताचं तो सतत कीर्तन करत असतो. नुसतं कीर्तन नव्हे, यतंतश्च दृढव्रता, नुसतं ध्यानाला बसणं नव्हे. तो ध्यानाला बसतो, ध्यानात आत्मरूप होतो, ध्यानातून उठल्यानंतर देखील अव्यय असा परमात्मा त्याला सततच माहीत असतो, तो त्याची सततच प्रचिती घेत असतो, परत तो ध्यानही करत असतो. अशी त्याची भजनाचा प्रकार सांगितलेला आहे. त्याच्यात नमस्यंत्यश्च माम भक्त्या, तो मला नेहमीच नमस्कार करत असतो. ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करताना सांगतायत. म्हणजे आता हे आपण अशा पद्धतीने ऐकतो आहोत की नमस्कार करायच्या आधी त्यांनी आपल्या स्वरूपाला जाणलेला आहे, तो परमात्म्याशी अनन्य आहे, सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे असा बोध त्याला आहे, आपल्या अंतर्यामी देखील तो परमात्माच आहे असा ज्याचा भाव आहे, असा महापुरुष कसं भजन करतोय. नमन भक्ती जरी झाली तरी या पद्धतीची आहे, या उंचीवरची आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, सर्वात वरिष्ठ कोण असेल तर ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेवापासून शेवटी मशक धरून माशी चिलट या सर्वांच्या ठिकाणी माजी म्हणजे ब्रह्मदेवाच्या ठिकाणी देखील आणि अगदी माशीच्या ठिकाणी देखील काय मच्छर काय म्हणायचं मशकला काय म्हणायचं चिलट बर. आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरूनी ब्रह्म्यापासून चिलटापर्यंत जे काय चिलट आहे मच्छर आहेस तू असं आपण एखाद्याला जसं म्हणजे मनुष्य असतो बर का. या अध्यायाचं खरं वैशिष्ट्य अवजानंती मा मूढा मानुषी तनुमाश्रितम पण आपण कोणाला मच्छर म्हणू कोणाला गाढव म्हणू एक आईने विनोद वाचला. एक आई मुलाला म्हणते की रेड्या आई बर का मुलाला म्हणतेय मोठा असेल मुलगा 18-20 वर्षांचा असा आडवा अस्ताव्यस्त पडला असेल उठवत असेल आणि म्हणते की माहितीये का तुला रेड्या म्हणजे काय हे तरी कळतं का. तर तो म्हणाला की कळतं आई रेडा म्हणजे म्हशीचं पिल्लू. हे सगळे आपले संवाद आहेत. म्हणून मशक गाढव काय काय म्हणत असतील घोडा. चिलटा आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरूनी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे या सर्वांच्या अंतर्यामी मी भरलेला आहे. मीच मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना अव्यक्त मूर्तीन अशा मीच हे सर्व जगत झालेला आहे. असं तो जाणतो आणि ब्रह्मदेवापासून मशकापर्यंत माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे या सर्वांच्या अंतर्यामी मी भरून राहिलेला आहे. माझं स्वरूप तो जाणतो. मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती मग हा मोठा हा धाकटा अशा प्रकारे काही जाणत नाहीत काही भेदभाव जाणत नाहीत. एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सजीव निर्जीव देखील जाणत नाहीत. देखील ये वस्तू उजू लुटती मीची म्हणून पाहिलेल्या वस्तूला मी म्हणून नमस्कार करतात. विनोबा म्हणतात की भारतीय संस्कृतीला वेड्यात काढणारे काय वेडगळपणा चाललेला आहे असं म्हणतात. बैलाची पूजा करतात काय सापाची पूजा करतात काय अवताची पूजा करतात काय घराची पूजा करतात काय किरसुणीची पूजा करतात काय असा वेडाचार भारतीय संस्कृतीतच फक्त आढळेल. याचं कारण भारतीय संस्कृतीमध्ये याच्या मागं ज्ञानाची भूमिका आहे म्हणून हा वेडगळपणा आहे. हा वेडगळपणा नसून हे ज्ञानदृष्टीने पाहणं आहे. मला एक साधक मागं म्हणाला की स्नानाला बसल्यानंतर स्नानाहून उठलं की एक असेल त्यांच्याकडे एक स्टुला टाईप काही असं बसण्यासाठी घेतात तर मी ते असं पायाने भिंतीपर्यंत लोटून द्यायचो ते जाऊन भिंतीवर थडकायचं. केंद्रात यायला लागलो आणि एके दिवशी माझ्या मनात असं आलं अशाच प्रकारचं काही निरूपण ऐकलं याला आपण पायाने भिंतीपर्यंत लोटून देतो हे बरं नाही. त्या दिवशी मी त्याला नमस्कार केला की चुकलं माझ्याकडून आणि मला इतकं बरं वाटलं. निर्जीव जरी असला तरी देखील तो परमात्मा आहे. तुम्ही तुमच्या चपलेला देखील फेकून नाही देऊ शकत आणि कुठं मत्त होऊन लाथ नाही मारू शकत. त्या हिरण्यकश्यपूनी कशी की इथं ऐकाय तुझा परमात्मा म्हणून खांबाला लाथ मारली तशी लाथ नाही मारू शकत. अशी वस्तू आहे म्हणून अशीच्या अशी फेकून दिली असं नाही करू शकत. मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती. सजीवांच्या बाबत तर सोडूनच द्या. देखिलिये वस्तू उजू लुटती मीची म्हणवनी आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेणवे. मला ज्ञान झालेलं आहे हे व्यापक मी दैवी प्रकृतीनी भरून राहिलेलो आहे असं आपलं उत्तमत्व जगताच्या दृष्टीने असलेलं तो काही आठवत नाही असलं उत्तमत्व वगैरे. त्याला माहितीये माझ्यासकट सर्वत्र तोच इथं उत्तम कोणी नाही आणि अधम कोणी नाही. पुढील योग्यायोग्य नेणवे वर्तनाच्या अंगाने अयोग्य देखील असू शकतं ना. उदाहरणार्थ भीक मागतोय धडधाकट आहे काम करावं आणि पैसे मिळवावेत अशा अयोग्य लोकांना मी काही देणार नाही. विनोबा म्हणाले की एकदा की मी आईला म्हणाले की धडधाकट दिसतंय निदान पात्रापात्रतेचा विचार करून तरी भीक घातली पाहिजे. प्रत्येक कोणी आलं की तू आपलं पसाभर धान्य देतेस. तर विनोबा म्हणाले की आई मला पटकन म्हणाले की माझ्या दारात जो आला तो माझ्या करता भगवंतच होता. पात्रापात्रतेचा विचार तुझा तू बघ. विनोबा म्हणाले की इतकी वर्ष जरी झाली खूप वर्ष झाली आई जाऊन देखील तरी देखील आईच्या या बोलण्याला मला उत्तर अजून सुचलेलं नाही. ते म्हणाले की मला असं वाटायला लागलं की आपण जेवत असताना रोज आपण तरी आपण पात्र आहोत की नाही जेवणाचा याचा कुठं विचार केलाय. आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेणवे एकसरे व्यक्ती मात्राचे नि नावे नमूची आवडे. व्यक्ती दिसली नमस्कार. हा नमस्कार हा परमात्म्याला आहे. जैसे उंची उदक पडिले ते तळवटी वरिये उगेले. उंचावरून पडणारं पाणी सहज तळाला येतं. तैसे नमीजे भूतजात देखिले हा स्वभावचित आहे यांचा. भूतजात देख पाहिलं की नमस्कार करणं हा त्याचा स्वभावच होऊन जातो. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. झाडाला फळं लागली की झाड सहज वागतं. तसा आपल्या ठिकाणी असणाऱ्या प्रतीतीजन्य ज्ञानाने हा नम्र झालेला आहे. तैसे जीव मात्रा अशेखा खालावती जे सर्व अशेख ब्रह्म्यापासून मशकापर्यंत जीव मात्रांच्या समोर खालावती जे असे नम्र होतात असं म्हटलेलं आहे. आपण कसे आयटीत बसलेले असतो आणि तो वेटर असतो तो अगदी जीवाचे कान करून ऐकत असतो काय सांगतायत हे आणि आपण पुटपुटत असतो की हे कसं आहे ते कसं आहे हे कसं आहे आणि तो अगदी असा नम्र होऊन ऐकत असतो खालावून तसे खालावतात. अखंड अगर्वता होऊनी असती गर्व गर्वाचा प्रश्न नाही. तयांची विनय हेची संपत्ती. विनयता हीच त्यांच्या ठिकाणी संपत्ती सारखी असते. जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. जय जय हा मंत्र त्यांचा असतो आणि प्रत्येकाच्या ठिकाणी म्हटला तरी माझ्या ठिकाणी तो अर्पण होत असतो. नमिता मानापमान गळाले, कितीही म्हटलं तरी देह मन बुद्धीनी वर्तन करत असताना आणि तुम्ही ज्ञानी असा, ध्यानमार्गी असा, कर्ममार्गी असा, उत्तम साधक असा, उत्तम पूजक असा, उत्तम भजक असा, उत्तम प्रवचन करत असा, पण वर्तन करत असताना चुकून मान भावना तुमच्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते, अपमान भावना निर्माण होण्याची शक्यता असते. ते देहबुद्धीचं लक्षण आहे. देहाचा अपमान होतो पण माझा अपमान झाला असं वाटायला लागण्याची शक्यता असते. देहाचा मान असतो पण माझा मान झाला असं वाटण्याची शक्यता असते. मला तर स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर मला जेव्हा नमस्कार सुरू झाले, प्रथम मला कोणीतरी नमस्कार केला, तेव्हापासून मी मला बजावतो आहे की हा नमस्कार आत असलेल्या स्वामीजींना आहे, देहाला नाही, मला नाही. कारण मानभावना कधी येईल सांगता येत नाही. आणि देहाला आहे असं वाटलं की ज्ञान गेलं, वाहून गेलं, संपलं, तुमच्यापाशी काही ज्ञान नाही. पण वर्तन करत असताना कोणीही कितीही असो, पण मान भावना किंवा अपमान भावना निर्माण होण्याची शक्यता असते. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तो सतत असा वाकलेला असतो, सर्वांच्या अंतर्यामी असणारा प्रभू पाहत असतो, म्हणून नमन करत असतो लक्षात ठेवून, भान ठेवून. त्यामुळे मानापमान गळून जातात. ही ज्ञानपूर्वक केलेली कृती आहे. नाहीतर दोन माणसं एकमेकांना भेटली आणि एकमेकांच्या पाया पडली आणि नंतर सगळं जाणून आहेत की हा कसा आहे आणि मी कसा आहे, असं हे नमन नाहीये. नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता मीची जाहले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. म्हणून अचानक ते सगळं करत असताना अवचिता त्या क्षणाला मीच होऊन राहतात. असे निरंतर म्हणजे कायमच एकरूप होतात आणि उपासना करतात, म्हणजे देह उपासना करताना दिसतो आणि ते मिसळलेलेच असतात. या भक्तीला ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अर्जुना, हे गुरवी भक्ती, ही फार मोठी भक्ती, श्रेष्ठ भक्ती, सांगितली तुझं प्रती, ही तुला मी सांगतो आहे, ही गुरवी भक्ती आहे, फार मोठ्या दर्जाची भक्ती आहे. आता ज्ञान यज्ञ यजिती ते भक्त ऐके. आता ज्ञान रूप यज्ञानी जे यजन करतात ते, याच्यात मी सांगितलं मगाशी कॅटेगरिकली, कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, अशा चार प्रकारांनी देह वर्तन करताना, पण मूळ परमात्मा अव्यक्त परमात्माच आपल्या सकट सर्वत्र आहे हे जाणून उपासना करणाऱ्यांचे विविध भक्ती प्रकार आहेत. म्हणून पुढचा भक्ती प्रकार आता त्याचं वर्णन ते करतायत, पण इथलं निरूपण मात्र हे पूर्ण झालं. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम भद्रम कर्णे शृणयाम देवा भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरंगैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति.